नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपा खातीर फाल्यां बिहार आनी अस्तंत बंगालात वतले. दिवाळी आनी छठ पुजे निमतान 12,000 खासा रेल्वे चलोवपाची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी केल्या. बल्गेरियात जाल्ल्या 19 वर्सा सकयल्या संवसारीक कुस्ती 2025 सर्तीत भारतीय कुस्तीपटू तपस्यान देशाचे पयले भांगरा पदक जिखले. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपा खातीर बिहार आनी अस्तंत बंगालात वतले. गया आनी दिल्ली हांचे मदीं अमृत भारत एक्सप्रेस आनी वैशाली आनी कोडरमा हांचे मदीं बौद्ध सर्कीट रेल्वेक ते बावटो दाखयतले. 6,880 कोटी रुपयांच्या खर्चान पुराय जाल्ल्या 660 मेगावॅट बक्सर थर्मल पॉवर प्लांटाचे उक्तावण प्रधानमंत्री करपाचे आसात. भलायकी मुळाव्या साधन सुविधेक उर्बा दितना ते मुझफ्फरपुरातल्या होमी बाबा कॅन्सर हॉस्पिटल आनी संशोधन केंद्राचे लेगीत उक्तावण करतले. नमामी गंगे कार्यावळी खाला प्रधानमंत्री मुंगेर हांगा 520 कोटी रुपया परस चड खर्चान बांदिल्ल्या सिवरेज नॅटवर्काचे उक्तावण करतले. तशेंच सुमार 1,260 कोटी रुपयांच्या शारी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांची ते बुन्याद घालतले. दिवाळी आनी छठ पुजे निमतान 12,000 खासा रेल्वे चलोवपाची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी केल्या. बिहारातल्या एनडीएच्या फुडाऱ्यांकडेन चर्चा केल्या उपरांत तांणी ही घोषणा केल्या. लोकांच्या प्रवास गरजेविशी राज्य फुडाऱ्यांकडेन चर्चा केल्या उपरांत मंत्रालयान गाडयोच न्हय तर हेर जायत्यो येवजण्यो आनी मुळावे साधन सुविधा प्रकल्प तयार केल्यात अशें तांणी सांगले. सामान्य वर्गातल्या प्रवाशांच्या सोयी खातीर दिल्ली आनी गया सहरसा आनी अमृतसर छपरा आनी दिल्ली तशेंच मुझफ्फरपूर आनी हैदराबाद हांका जोडपा खातीर 4 नव्यो अमृत भारत गाडयो सुरू करतले अशें मंत्री वैष्णव हांणी सांगलां. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी काल लोकसभेत जम्मू आनी काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक 2025 सादर केला, जे विद्यमान जम्मू आनी काश्मीर पुनर्रचना कायदो 2019 आनीक सुधारणा घडून हाडटले.
प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक को पुरस्थापित करने की अनुमति दी जाए. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि जम्मू कश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 का संशोधन करने वाले विधेयक को पुरस्थापित करने की अनुमति दी जाए.
राज्यसभेचे वांगडी सदानंद शेठ तानावडे हांणी काल नवी दिल्लीत केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडवीय हांचे कडेन बसका घेतली. हे बसकेंत तांणी उत्तर गोंयांतल्या दिवचल हांगाच्या मुळगांवांत 150 खाटींचे ईएसआयसी हॉस्पिटल स्थापन करपाचे गरजेविशीं राज्यसभेत केल्ल्या खाशेल्या उल्लेखाचेर भर दिलो. बऱ्याच काळासावन प्रलंबीत आशिल्ल्या ह्या प्रकल्पाची मंजुरी निविदा आनी बांदकाम नेटान पुराय जावचे हाचे खातीर उत्तर गोंय जिल्ह्यांतल्या कामगारांक गरजेच्यो भलायकी सेवा मेळूंक शकतल्यो अशी विनवणी तांणी बसकेंत केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी संसदेत ऑनलायन गेमींगचो प्रचार आनी नियमन विधेयक 2025 सादर केले. हे विधेयक ई स्पोर्ट्स आनी ऑनलायन सोशल गेम्साक प्रोत्साहन दिता आनी हानिकारक ऑनलायन मनी गेमींग सेवा जायराती आनी ते संबंदीत अर्थीक वेव्हाराचेर बंदी घालता. हे विधेयक मांडटना इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळें की फाटल्या 11 वर्सांत डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रांत प्रचंड वाड जाल्या. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात खुबशे स्टार्टअप काम करतात. ऑनलायन मनी गेमिंगाक लागून समाजात गंभीर चिंता निर्माण जाल्या कारण ते व्यसन निर्माण करता जाका लागून अर्थीक फसवणूक आनी लुकसाण जाता. ऑनलायन मनी गेमिंगाक लागून खुबशा कुटुंबाक अर्थीक संकटाचो फुडो करचो पडला. मंत्री वैष्णव हांणी सांगले की खुबश्यो ऑनलायन गेमी मनी लॉन्ड्रींग आनी दहशतवादी वित्त पुरवणेक लेगीत शामील आसात. फाटल्या 31 म्हयन्यांत ऑनलायन मनी गेमिंगाक लागून 32 आत्महत्या जाल्यात. ह्या विधेयकात ई स्पोर्ट्स, ऑनलायन सोशल गेम्स आनी ऑनलायन मनी गेम्स अशे 3 विभाग आसात. सरकार ई स्पोर्ट्स आनी ऑनलायन सोशल गेम्साक ह्या क्षेत्रांक प्रोत्साहन दिवंक इच्छिता. गेम डॅव्हलपर्सांक तेको दिवपाक एक प्राधिकरण स्थापन करतले अशें मंत्री वैष्णव हांणी सांगला.
नंबर 23 श्री अश्विनी वैष्णव.
स्पीकर सर,
rise to move that the promotion and regulation of online gaming bill 2025 be taken into consideration.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारत हेर देशांविरुद्ध भारतीय भूमीवेल्यान राजकीय कारवायो करपाक परवानगी दिना अशे नवी दिल्लीन सांगला. बांगलादेशच्या अंतरीम सरकारान जारी केल्ल्या खबरा निवेदनावेल्या माध्यमांच्या प्रश्नांक जाप दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगला की भारत सरकाराक भारतातल्या अवामी लीगच्या सदस्यांकडच्यान बांगलादेश विरोधी कसल्योय कारवायो वा भारतीय कायद्याच्या विरुद्ध आशिल्ल्या कसल्याय कृतीची माहिती ना. ताणी म्हणले की बांगलादेशच्या अंतरीम सरकारान दिले निवेदन चुकीचे असा. लोकांची इच्छा आणि जनादेश निश्चित करपाक बांगलादेशात बेगिनात बेगीन मुक्त निष्पक्ष आणि समावेशक वेचणुको जातल्यो अशी अपेक्षा भारतान परतून उक्तायल्या. भारतान ओडिशातल्या चांदीपूर हांगा एकात्मिक चाचणी केंद्रावेल्यान मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्र अग्नी 5 यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्रालयान एका निवेदनात सांगला की ह्या प्रक्षेपणान सगळ्या ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची पडताळणी केली. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्सीस कमांडच्या मार्गदर्शनाखाला केला. भारतीय विशिष्ट वळख प्राधिकरणान UIDAI खासगी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवणदार स्टार लिंक हांचे वांगडा आधार आधारित गिरायक पडताळणी खातीर सहकार्य केला. एका निवेदनात इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयान सांगला की जागतिक उपग्रह इंटरनेट प्रदात्यावरवी आधार प्रामाणीकरणाचो वापर भारताच्या डिजिटल मुळाव्या सुविधांची विश्वासार्हता दर्शयता. पारदर्शकताय आणि जबाबदारी सुनिश्चित करतना आधार सेवा वितरणात नाविन्य कसे सक्षम करू शकता हाचेर हे सहकार्य भर दिता. आधार कार्डाक जगपाची सोय आणि व्यवसाय करपाच्या सुलभतेचे उत्प्रेरक म्हणून संबोधित करतना मंत्रालयान म्हळा की आधार क्रमांक धारकांखातीर वापरपाच्यो सोयी आणि फेस ऑथेंटिकेशन सोल्युशन आता वेगान जाता. मेलबर्नातल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समीट बाजारात एक डिजिटल B2B मार्केट प्लेस सुरू केल्या. थंयच्या भारतीय वाणिज्य दूतावासान एका सोशल मीडिया पोस्टात म्हळा की ह्या उपक्रमाक लागून 50 अधिक भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते 465 चड बसकांखातीर एकठांय येतले, जाका लागून सहनिर्मिती, गुंतवणूक संधी, जागतिक वितरण संबंद आणि महत्वाच्या ज्ञानाची देवाणघेवाण घेवपाचो मार्ग मेकळो जातलो. मेलबर्नात वेव्ज बाजार सुरू केल्ल्यान शिमो हुपून सर्जनशील पूल मजबूत जातलो. ह्या कार्यावळीत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट आणि ध्वनी संग्रह ऑस्ट्रेलिया हांचे मदीं चित्रपट सादरीकरण आणि अभिलेखागार विनिमयात सहकार्याखातीर एक आशयपत्रार लेगीत सय झाली. बल्गेरियात जाल्ल्या 19 सकयल्या संवसारीक कुस्ती 2025 सर्तीत भारतीय कुस्तीपटू तपस्यान देशातले पहिले भांगरा पदक जिखले. काल तपस्यान बायलांच्या 57 वजनाच्या फायनलीत नॉर्वेच्या फेलिसिटास डोमाजेवाचेर 5-8-2 अशी हार घाली. बायलांच्या 68 विभागात फायनलीत भारताची श्रुती हिणे रुप्या पदक जिखला. मजगती प्रिया मलिक आणि रीना आपापल्या गटात फायनलीत पावल्यात. दादल्यांच्या विभागात सुमित मलिकान 57 वजनात रशियेच्या मागोमेद ओझामिरो हाचेकडच्यान 5-8-8 अशी हार खावची पडली आणि ताका रुप्या पदकाचेर समाधान मानचे पडला. आता मेरेन भारतीय कुस्तीगिरांनी ह्या सर्तीत 3 पदकां जिखल्यात, तातूंत 1 भांगरा 2 रुप्या पदकांचो आस्पाव जाता. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आयज सौराष्ट्र आणि कच्छ वाठारात एकसुरे सुवातेर मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यता असा. फुडले 2-3 दीस महाराष्ट्र आणि देशाच्या ईशान्य वाठारात पावसाचो अदमास असा. तशेच ह्या महिन्याचे 22 बिहार, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, कोंकण आणि गोयात लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यता असा. फुडले 3 दीस जम्मू काश्मीर, लडाख, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात जगला आणि वादळी वाऱ्यासहित गडगड मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या.
Currently we have been tipped to Gujarat and we have given ఎక్సెప్షనల్ హెవీ రెయిన్ ఫాల్ వార్నింగ్ అట్ ఐసోలేటెడ్ ప్లేసెస్ అండ్ రేట్ అలాట్ ఫర్ సౌరాష్ట్ర అండ్ కచ్ అండ్ గుజరాత్ రీజన్స్ August 20 అండ్ టుమారో ఆల్సో దేర్ విల్ బి ఎక్స్ట్రీమ్లీ హెవీ రెయిన్ ఫాల్ ఫర్ సౌరాష్ట్ర అండ్ కచ్ అండ్ నార్త్ గుజరాత్ రీజన్ అండ్ ఫర్దర్ ఈస్టర్న్ ఇండియా ఇఫ్ వి థింక్ దెన్ రెయిన్ ఫాల్ విల్ స్టార్ట్ ఇంక్రీజింగ్ ఫ్రమ్ 24th or 24th of August టు ద హిల్ ఫర్ ద వెస్టర్న్ హిమాలయన్ రీజన్ స్టిల్ హెవీ వెరీ హెవీ రెయిన్ ఫాల్ వీ హావ్ గివెన్ వార్నింగ్ ఫర్ హిమాచల్ ప్రదేశ్ ఉత్తరాఖండ్ ఓవర్ నార్త్ ఇండియా కవరింగ్ Rajasthan, for Delhi, the rainfall will increase from 24 night or 24 morning. There will be light to moderate rain.
आता खबरो सोपोच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपा खातीर फाल्यां बिहार आणि अस्तंत बंगालात वतले. दिवाळी आणि छठ पुजे निमतान 12,000 खासा रेल्वे चलोवपाची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी केल्या. बल्गेरियात जाल्ल्या 19 वर्सा सकयल्या संवसारीक कुस्ती 2025 सर्तीत भारतीय कुस्तीपटू तपस्यान देशाचे पहिले भांगरा पदक जिखले आणि भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात घोगे आणि पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.